आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. भारतीय हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा आज उत्तर प्रदेशात प्रयागराजच्या बमरौली तळावर झाला. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी यानिमित्त आयोजित संचलनाची पाहणी केली. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते. यावेळी एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी हवाई दलाच्या नव्या बोधचिन्हांकित ध्वजाचं अनावरण केलं. यावेळी जुना बोधचिन्हांकित ध्वज सन्मानपूर्वक उतरवून हवाई दल प्रमुखांकडे सुपूर्द केला गेला. आता हा जुना बोधचिन्हांकित ध्वज हवाई दलाच्या वस्तूसंग्रहालयात ठेवला जाणार आहे. यंदाची हवाई दलाची संकल्पना हवाई ताकद सीमापार अशी आहे. मुंबईत यानिमित्तानं आयोजित केलेल्या समारंभाला राज्यपाल रमेश बैस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हवाई दल केवळ आकाशातून संरक्षण करत नाही, तर देशाच्या कोणत्याही भागाला नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला तर तात्काळ धावून जातं, असं एअर व्हाईस मार्शल रजत मोहन यांनी सांगितलं. हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रपती, प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी भारतीय हवाई दलाचे सर्व जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचं उद्घाटन आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभही त्यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की सध्या प्रलंबित खटल्यांचं आव्हान सगळ्यात महत्वाचं आहे. तंत्रज्ञानाचा वापर केला तर न्यायदानावरचा भार कमी करता येऊ शकतो. न्यायदान यंत्रणा अधिक वेगानं कशी करता येईल याचा प्रयत्न आहे. सरकार आणि न्यायालय यांनी एकत्रितपणे काम केलं तर ती प्रक्रिया गतिशील होऊ शकेल. मंडणगड तालुक्यातल्या आंबडवे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी त्यांचं यथोचित स्मारक उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. जीएसटी आकारणीविरोधात अपील करण्याची मुदत येत्या 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 52व्या बैठकीत काल हा निर्णय झाला. परिषदेच्या 52व्या परिषदेत करदात्यांना यावर्षी मार्च अखेर कर अधिकाऱ्यांनी दिलेल्या मागणी आदेशावर येत्या 31 जानेवारीपर्यंत अपील दाखल करायची सवलत देण्यात आली. जीएसटी कायद्यानुसार मागणी आदेशानंतर 3 महिन्यांच्या आत करदात्यांना अपील करायचं असतं. ही मुदत वाढवल्यानं अनेक करदात्यांची सुविधा होईल. तात्पुरत्या स्वरुपात मालमत्ता ताब्यात घेतली असेल तर 1 वर्षानंतर ती मुक्त करण्याची तरतूदही कालच्या बैठकीत करण्यात आली. जीएसटी भरला नाही तर बँक खात्यांसह मालमत्ता तात्पुरती ताब्यात घेण्याचा अधिकार कर अधिकाऱ्यांना दिलेला आहे. हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमधल्या परिस्थितीच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची विशेष बैठक आज होणार आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलनं युद्ध घोषित करून प्रतिहल्ले सुरु केले आहेत. सर्व एसआरए इमारतींचं स्ट्रक्चरल फायर ऑडिट करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. मुंबईत गोरेगाव इथं नुकतीच एसआरए इमारतीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू आणि 70 जण जखमी झाले. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली. आगीच्या दुर्घटनेनंतर या एसआरए इमारतीतल्या विविध समस्या समोर आल्या आहेत. अनेक एसआरए इमारतींना अधिवास प्रमाणपत्र दिलं असलं तरी त्या सर्व इमारतींचं फायर ऑडिट झालेलं नाही, असं आठवले यांनी सांगितलं. गोरेगाव इमारत दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना शासनानं 10 लाख रुपयांची मदत द्यावी तसंच जखमींनाही आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. हॉंगझू आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप आज होणार आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य अशी 107 पदकांची विक्रमी कामगिरी केली. 2018च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना एकंदर 70 पदकं मिळाली होती. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत सुरु आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी सुरु केली. शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 26 षटकात 2 बाद 104 धावा झाल्या होत्या. एसटी महामंडळाच्या शयनयान बसला पुण्याहून नांदेडकडे जाणाऱ्या बीड जिल्ह्यातल्या लिंबा गणेश इथं आज सकाळी बस चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात झाला. या अपघातात 5 प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती कळताच पोलीस आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी चरवेली इथं गॅस टँकर उलटून वायुगळती झाल्यानं बंद पडलेली वाहतूक पुन्हा सुरु झाली. काल रात्री 11:30 वाजता हा टँकर उलटला. त्यानंतर वायुगळती झाल्यानं पोलिसांनी तातडीनं या मार्गाची वाहतूक बाव नदीमार्गे वळवली होती. कोल्हापूरचा शाही दसरा उत्सव राज्य शासनानं राज्य महोत्सव म्हणून घोषित केलाय. 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान असलेल्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.